आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मॉरिससच्या सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द मास्टर अँड की ऑफ इंडियन ओशन GSK पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकी यासारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. जन्म मृत्यू नोंदणीबाबतच्या कार्यपद्धतीत शासन निर्णयानुसार आजपासूनच नवीन बदल लागू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. आणि चंद्रपूरसारख्या प्रदूषणग्रस्त भागात एक समिती गठीत करून समितीच्या अहवालानुसार प्रदूषणासंदर्भात कारवाई केली जाईल. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत आणि मॉरिशसमधल्या ऐतिहासिक नात्याचा हा सन्मान असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन राम गुलाम यांच्यासोबत त्यांनी आज प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. यावेळी स्थानिक चलनात देवाणघेवाण, कर्जपुरवठा, राजदूतांसाठी प्रशिक्षण, बंदरातल्या व्यवसायाच्या माहितीची देवाणघेवाण, आर्थिक गुन्हे, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यासारख्या विषयांवर 8 सामंजस्य करार दोन्ही देशात झाले. भारत आणि मॉरिशसमध्ये असलेल्या भागीदारीविषयी ते म्हणाले.
भारत और मॉरिशस का संबंध हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है. प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा, हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है. रक्षा हो या शिक्षा, स्वास्थ्य हो या स्पेस, हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं.
ग्लोबल साऊथसाठी महासागर अर्थात म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन या उपक्रमाची घोषणा त्यांनी यावेळी केली. याअंतर्गत विकासासाठी व्यापार, शाश्वत वृद्धीसाठी क्षमता, विकास, परस्पर सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे. ग्लोबल साऊथ, हिंद महासागर आणि आफ्रिका खंडात मॉरिशसचं स्थान महत्वाचं आहे यावर संयुक्त निवेदनात पंतप्रधानांनी भर दिला. प्रादेशिक स्थैर्य आणि संपन्नतेसाठी भारत वचनबद्ध आहे. केवळ हिंद महासागराने नव्हे तर संस्कृती आणि परंपरेतूनही दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेल्याचं ते म्हणाले. नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं MPSC म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकी यासारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की
न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची MPSC परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाही, त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील. एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल MPSCशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत होणाऱ्या वेव्स 2025 परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 112 संगीतकारांनी अर्ज केले होते, त्यापैकी 80 शास्त्रीय संगीतकार तसंच लोककलाकारांची निवड करण्यात आली आहे. दूरदर्शन आणि महावीर जैन फिल्म्स यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाची अंतिम फेरी 1-4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जन्म मृत्यू प्रमाणपत्र ही अत्यंत आवश्यक गरज असून त्याचा चुकीचा उपयोगही केला जातो, याला प्रतिबंध व्हावा यासाठी या अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. आता कुणालाही याचा दुरुपयोग करता येणार नाही, किल्यास फौजदारी कारवाईला समोर जावे लागेल, असे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात करून विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदणीबाबतच्या कार्यपद्धती निश्चित केल्याचं सांगत सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार कालपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील अशी घोषणा केली. ही प्रमाणपत्रे देण्यासाठी तीन स्तरीय पडताळणी टप्पे निश्चित केले आहेत. 17 मुद्द्यांची पूर्तता केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल. तथापि अर्जदाराने जोडलेली कागदपत्रे पुरावे बनावट आढळल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल. यामुळे सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हौदोसावर आता अंकुश बसणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्राच्या रोपवे प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा साठवला जातो, जो रोपवेच्या माध्यमातून महाऔष्णिक वीज केंद्रात पाठवला जातो. मात्र या प्रक्रियेमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि प्रदूषण पसरत आहे. यामुळे ऊर्जानगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकाराचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी ठोस उपाययोजना न केल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आरोप आमदार सुधाकर अडबाले यांनी आज विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे केला. निकृष्ट दर्जाचा कोळसा वापरून अनियमितता करून प्रदूषण वाढवणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील अधिकारी आणि यास पाठबळ देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? हवा प्रदूषण कायदा 1981 कलम 22 आणि 24 नुसार प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महाऔष्णिक वीज केंद्राची आतापर्यंतची तपासणी केली का? तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत का? असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि त्यावर तपासणी केली असता प्रदूषण रोखण्यासाठी सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. 8 नंबर संचाची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेंटरचे परीक्षण केले जाईल. चंद्रपूरसारख्या प्रदूषणग्रस्त भागात एक समिती गठीत केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं त्या म्हणाल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारे चंद्रपूरचे आद्य क्रांतिकारक शहीद बाबूराव शेडमाके यांची जयंती आज चंद्रपुरात साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके, राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेत शेडमाके यांना आदरांजली अर्पण केली. शेडमाके यांना फाशी दिली. त्या ठिकाणी आगामी काळात चंद्रपूर इथं भव्य स्मारक उभारण्याचा मानस उईके यांनी यावेळी व्यक्त केला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात शेडमाके यांनी गोंडवाना प्रांतातून विद्रोह पुकारला होता. शस्त्रास्त्र उठाव करणाऱ्या या क्रांतिकारकानं इंग्रजांना सडो की पळो करून सोडलं होतं. इंग्रजांनी त्यांना कपटानं पकडून चंद्रपूर कारागृहात परिसरात फाशी दिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज चंद्रपुरात आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला होता. आरोग्य शिबिर आणि तपासणीचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं. हवामान. विदर्भात आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 39.5 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 17.2 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. दरम्यान नागपूरचं कमाल तापमान 37.6 तर किमान तापमान 19.2 अंश सेल्सिअस इतकं होतं. विदर्भातील सर्व शहराचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर आहे. गेल्या 10 वर्षात देशातल्या दूध उत्पादनात 63.5% वाढ झाली असल्याची माहिती दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरडोई दुग्ध उत्पादनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक असल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन GSK पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकी यासारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. आणि चंद्रपूरसारख्या प्रदूषणग्रस्त भागात एक समिती गठीत करून समितीच्या अहवालानुसार प्रदूषणासंदर्भात कारवाई केली जाईल, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:15 वाजता ऐकू शकाल. नमस्कार.